आजचे दैनिक सुभक्ती पर्व 7 ऑक्टोबर। आम्ही आशा धरून राहतो तो कार्य करतो। हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन काळापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही। यशया 64:4। माझ्यासाठी काम करून देवाला त्याचे देवपण प्रदर्शित करणे आवडते हे सत्य, आणि हे की माझ्यासाठी तो जे करतो ते सर्व मी त्याच्यासाठी केलेल्या कोणत्याही कामा अगोदर आहे, किंबहुना त्याच्याद्वारे साध्य केलेली कृती आहे, मला इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक आनंद देणार आहे। तो आपल्यासाठी काम करतो असे म्हणणे प्रथम दर्शनी स्वतःविषयी अभिमान बाळगण्यासारखे आणि देवाला कमी लेखण्यासारखे दिसू शकते, पण असे वाटण्याचे कारण म्हणजे मी एक नियोक्ता आहे आणि देवाला नोकरीची गरज आहे, हा चुकीचा संभ्रम। देव हा आपल्यासाठी काम करतो असे बायबल म्हणते तेव्हा त्याचा तो अर्थ होत नाही। देव त्याची आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करतो असे यशया म्हणतो तेव्हा त्याच्या मनात असला अर्थ अजिबात नव्हता। यशया 64:4। देव माझ्यासाठी काम करतो असे म्हणण्याचा योग्य अर्थ हा आहे की मी दीन दरिद्री आहे आणि मला सुटकेची गरज आहे। मी दुर्बळ आहे म्हणून मला एका सामर्थ्य व्यक्तीची गरज आहे। माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मला एका रक्षकाची गरज आहे। मी मूर्ख आहे म्हणून मला कोणीतरी शहाणा अशा व्यक्तीची गरज आहे। मी हरवलेला आहे म्हणून मला सोडवणाऱ्याची गरज आहे। देव माझ्यासाठी काम करतो असे म्हणणे म्हणजे मी काम करण्यास असमर्थ आहे, मला मदतीची नितांत गरज आहे, आणि ह्यामुळे माझे नव्हे तर देवाचे गौरव होते। गौरव हे देणाऱ्याला प्राप्त होते, स्तुती जो सामर्थ्यवान त्याची केली जाते। देव तुमच्यासाठी काम करतो याविषयी बायबल काय काय म्हणते ते ऐका आणि स्वतःचा भार उचलून चालण्याच्या ओझ्यातून मुक्त व्हा, ते काम त्याला करू द्या। 1. हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन काळापासून ऐकण्यात आलेला नाही, यशया 64:4। 2. आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही, कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो, प्रेषित 17:25। 3. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे, मार्क 10:45। 4. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो, दुसरे इतिहास 16:9। 5. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, संकट समय माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील, स्तोत्रसंहिता 50:12-15। 6. तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे, तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हाला वागवेन, निर्माण करता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करेन, यशया 46:4। 7. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही, परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले, 1 करिंथ 15:10। 8. परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत, स्तोत्रसंहिता 127:1। 9. सेवा करणाऱ्याने ते आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत अशी करावी, ह्यासाठी की सर्व गोष्टीत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा, 1 पेत्र 4:11। 10. भीत व कापत आपले तारण साधून घ्या, कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे, फिलिप्पी 2:12-13। 11. मी लावले, अपोलोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला, 1 करिंथ 3:6।